एक
ein
अग्निशामक
Feuerwehrmann
के
als
रूप
als
में
als
दिन
Tag
थॉमस
Thomas
अपने
seinem
फायरमैन
Feuerwehrmann
काम
Beruf
बारे
über
में
über
बताता
erzählt
है
ist
और
und
क्यों
warum
वह
er
लोगों
Menschen
की
zu
मदद
helfen
करना
möchten
चाहता
möchten
है
möchten
हर
jeden
सुबह
morgen
बहुत
sehr
जल्दी
früh
उठता
aufsteht
वह
er
जल्दी
schnell
से
seine
अपनी
seine
वर्दी
uniform
पहनता
anzieht
एक
einer
बड़े
großen
फायर स्टेशन
Feuerwache
में
in
काम
arbeitet
करता
arbeitet
उसे
er
अपना
seinen
पसंद
liebt
अलग
anders
रोमांचक
spannend
होता
ist
जरूरतमंद
in not
की
in
मदद
hilft
करता
hilft
यह
das
उसे
ihm
खुशी
Freude
देता
gibt
को
findet
महत्वपूर्ण
wichtig
लगता
findet
खुश
freut
होता
sich
है
kann
कि
das
कर
zu
सकता
kann
के
bei
पास
viele
फायर
der
ब्रिगेड
Feuerwehr
में
bei
बहुत
viele
सारे
viele
दोस्त
Freunde
है
sind
वे
sie
एक
zusammen
साथ
zusammen
काम
arbeiten
करते
arbeiten
है
sie
बहुत
viel
हंसते
lachen
काम
Arbeit
को
die
आसान
einfacher
बनाता
macht
कभी कभी
manchmal
मुश्किल
schwierige
दिन
Tage.
होते
Es gibt.
है
Es gibt.
लेकिन
Aber.
हार
Gibt.
नहीं
Nicht.
मानता
Auf.
मजबूत
Stark.
बहादुर
Mutig.
रहता
Bleibt.
से
Viele.
लोगों
Leute.
को
Inspiriert.
प्रेरित
Inspiriert.
करता
Inspiriert.
शाम
Abend.
को
Am.
थका
Müde.
हुआ
Müde.
घर
Nach Hause.
जाता
Geht.
है
Geht.
खुश
Glücklich.
संतुष्ट
Zufrieden.
एक
Ein.
शहरी
Urbana.
सुबह
Morgen.
मारा
Mara.
शहर
Stadt.
अपनी
Ihren.
साधारण
Gewöhnlichen.
का
Von.
वर्णन
Schildert.
करती
Bis.
है
Ist.
ट्रेन
Zug.
की
Der.
यात्रा
Reise.
से
Bis.
ऑफिस
Büro.
में
In.
काम
Arbeit.
तक
Bis.
हर
Jeden.
एक
Einem.
बड़े
Großen.
कॉफी
Kaffee.
के
Mit.
साथ
Einem.
शुरू
Beginnt.
करती
Mit.
फिर
Dann.
वह
Sie.
स्टेशन
Station.
जाती
Geht.
अक्सर
Oft.
भरी
Voll.
होती
Ist.
लेकिन
Aber.
उसे
Sie.
हमेशा
Immer.
जगह
Platz.
मिल
Findet.
जाती
Sie.
यात्रा
Fährt.
के
Der.
दौरान
Während.
एक
Ein.
किताब
Buch.
पढ़ती
Liest.
या
Oder.
खिड़की
Fenster.
से
Aus.
बाहर
Dem.
देखती
Schaut.
पहुंचने
Ankunft.
बाद
Nach.
सैंडविच
Sandwich.
खरीदती
Kauft.
ताजी
Frische.
रोटी
Brot.
और
Und.
सब्जियों
Gemüse.
को
Mit.
पसंद
Liebt.
करती
Sie.
में
Im.
अपने
Ihre.
सहकर्मियों
Kollegen
से
mit
मिलती
trifft
एक साथ
zusammen
वे
sie
दिन
tag
योजना
plan
बनाते
planen
है
sind
अपनी
ihre
E-Mail
E-Mail
प्रसंस्करण
Bearbeitung
दोपहर
mittags
टहलने
Spaziergang
के
für
लिए
für
break
Pause
लेती
macht
टहलना
Spaziergang
उसे
ihr
दोपहर
Nachmittag
ऊर्जा
Energie
देता
gibt
के
nach
दोस्तों
Freunde
वे
sie
साथ
zusammen
में
mit
भोजन
essen
करने
gehen
जाते
gehen
शाम
Abend
को
am
घर
Haus
आती
kommt
आराम
entspannt
करती
sich
वह
sie
थोड़ा
ein wenig
टीवी
Fernsehen
सोने
schlafen
से
geht
पहले
vor
अगले
nächsten
के
über
बारे
über
में
über
सोचती
denkt
नए
neuen
रोमांच
Abenteuer
की
von
कल्पना
träumt
इटली
Italien
के
durch
माध्यम
mittel
से
durch
पाक
kulinarisch
यात्राएं
reisen
लियो
Leo
के
des
पाक
kulinarischen
विशेषताओं
Spezialitäten
का
des
पता
Erkenntnisse
लगाता
findet
है
ist
और
und
अपनी
seiner
नानी
Großmutter
के
der
गुप्त
geheimen
व्यंजनों
Rezepte
को
von
खोजता
entdeckt
एक
ein
दिन
Tag
उसकी
seine
यात्रा
Reise
रोम
Rom
में
in
शुरू
beginnt
होती
ist
प्रसिद्ध
berühmt
रोमन
römisch
का
von
स्वाद
Geschmack
लेता
nimmt
यह
es
एक
ein
साधारण
einfaches
लेकिन
aber
क्रीमी
sahnig
व्यंजन
Gericht
के
von
बाद
nach
फ्लोरेंस
Florenz
जाता
geht
वहां
dort
वह
er
रहस्य
Geheimnis
पौष्टिक
nahrhaft
सब्जी
Gemüse
सूप
Suppe
इसके
danach
बोलोग्न
Bologna
लिए
für
यहां
hier
अनुभव
Erlebnis
करता
macht
यह
dieses
पास्ता
Nudel
क्लासिक
Klassiker
अंत
Ende
में
im
नेपल्स
Neapel
नेपोलिटन
Neapolitanischen
पिज्जा
Pizza
की
der
कला
Kunst
सीखता
lernt
टमाटर
Tomaten
ताजे
frisch
है
sind
आटा
Teig
क्रिस्पी
knusprig
विविधता
Vielfalt
से
von
प्रभावित
begeistert
उसकी
seine
उसकी
seinen
रिपोर्ट
Bericht
इंतजार
warten
कर
macht
रही
ist
पुराने
alten
दोस्तों
Freunden
के
mit
साथ
mit
एक
ein
अप्रत्याशित
unerwarteter
शाम
Abend
जाना
Jana
आकस्मिक
spontanes
मिलन
Treffen
की
von
योजना
planen
बनाती
organisiert
है
ist
जो
das
आश्चर्यजनक
überraschenden
योजनाओं
planen
और
führt
ले
führt
जाता
führt
ne
hat
के
für
लिए
für
तैयारी
vorbereitet
की
gemacht
जब
während
वह
sie
कॉफी
Kaffee
बना
machte
रही
während
थी
war
उसने
sie
अपने
ihre
दोस्तों
Freunde
go
an
phone
telefon
kia
gemacht
or
und
unhe
sie
rat
abend
khane
essen
liye
zu
bulaya
eingeladen
unke
ihre
dost
freunde
apratyashit
unerwartete
nimantran
einladung
se
über
aschcharyachakit
überrascht
the
waren
bade
großem
utsah
enthusiasmus
unhone
sie
sabhi
alle
ne
haben
ha
ja
keh
gesagt
diya
gegeben
ganjoshi
herzlichkeit
se
mit
hasi
lachen
kahaniyo
geschichten
ke
von
shuru
begonnen
hui
hat
sadharan
einfaches
par
aber
swadisht
köstliches
ka
von
khana
essen
parosa
serviert
bad
nach
subah
morgen
go
zu
chalne
gehen
ka
zu
nischay
beschloss
kia
machen
thandi
kühle
rat
nacht
hawa
luft
vicharo
gedanken
taza
erfrischt
kar
machte
diya
hat
achanak
plötzlich
kisi
irgendjemand
sujhav
vorgeschlagen
ki
das
we
sie
saath
zusammen
chutti
urlaub
par
nach
jai
gehen
is
dies
vichar
idee
utsahit
begeistert
kia
hat
jaldi
schnell
hi
schnell
samudr
mehr
tak
bis
ki
zu
yatra
reise
yojana
plan
banai
gemacht
tat
strand
par
an
kuti
hütte
kirai
mieten
par
am
lene
zu
faisla
entscheidung
tayari
vorbereitungen
turant
sofort
ho
werden
gai
sind
pratyek
jede
vyakti
person
ek
eine
nischchint
bestimmte
karya
aufgabe
liya
genommen
kirai
miete
gari
auto
arakshit
reserviert
ki
hat
dusre
anderer
avas
unterkunft
book
gebucht
jane
abreise
ke
am
din
tag
utsahit
aufgeregt
badi
größer
safalta
erfolg
unki
ihre
dosti
freundschaften
gehra
vertieft
besuchen sie unsere app unter synapselingo.de